माणसानी गजबजलेल्या या दुनियेत माणूसपणाचा कुठे मागमूसही नाही. बहिणाबाईला हे सतत दिसत होतं, जाणवत होतं. अप्पल पोटे या दुनियेकडे बघून ती व्यथित होत असे. तिला सात्विक संतापही येत असे. माणसाची हाव कधी संपतच नाही. कितीही मिळालं तरी त्याची तृप्ती कशी ती होतच नाही. नियत हरवून बसलेल्या या माणसाला बहिणाबाईनं आपल्या तिखट शैलीने असं काही झोडपलंय, जणू तिच्यात महिषासुर मर्दिनीच अवतरली आहे.
माणूस माणूस मतलब रे मानसा, माणूस माणूस मतलब रे मानसा. तुले फार हव, तुले फार हव तुझी हका केल आशा. माणूस माणूस मतलब
Thank you.